मला भूक लागली.
चल मी तुला खायला देते काहीतरी.